दुसऱ्याला चांगले म्हणायला आभाळा एवढे मन लागते. विद्येच्याही जोडीला संस्कार रूपी धन लागते. अनमोल हिऱ्यालाही सुवर्णाचे कोंदण लागते. नुसती ऐश करायलाही खिशामध्ये छनछन लागते. उच्च ध्येय गाठायचे तर मनाशी खून बांधावी लागते. सुख हवे असेल तर दुःख पचवून टाकावे लागते. परमेशाच्या प्राप्तीला भक्तीत रंगून जावे लागते. पांडुरंगाच्या भेटीला संसार सोडून जावे लागते. संसार सोडून जावे लागते.